एके दिवशी लोक येशूकडे एका बहिऱ्या व तोतऱ्या माणसाला घेऊन आले व त्याला बरे करा अशी विनंती केली. तेव्हा येशूने त्या लोकांपासून त्याला दूर नेले व त्याच्या कानामध्ये बोट घातले. तसेच त्याने त्याच्या जिभेला स्पर्शही केला आणि स्वर्गाकडे पाहून त्याने मोठा श्वास घेऊन म्हटले, बरा हो. त्यानंतर ताबडतोब त्याचे कान बरे होऊन त्याची जीभ बरी होऊन तो स्पष्टपणे बोलू लागला. मग येशूने ह्याविषयी कोणाला सांगू नका असे स्पष्ट सांगितले. येशू वारंवार लोकांना अशा प्रकारे सूचना देत होता की ही गोष्ट कोणाला सांगू नका, परंतु लोक त्याच्याविषयी अधिक आणि अधिक सांगत गेले व ते फार आश्चर्यचकित होऊन म्हणाले, याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.